सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत अँड बर्थडे सेलिब्रेशनची वेळ आहे. धनंजयचा असतो आज वाढदिवस. धनंजय आज 27 वर्षांचा झाला आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत त्याचा बेस्ट फ्रेंड समीर यानं. हॅपी बर्थडे दादी. मिलिंद सांगत होता की त्याच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे त्याचं तन्मय. तन्मयला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ललित पाठक ह्याचा आला होता कॉल. तो स्वतः आहे 14 वर्षांचा आणि त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा त्याचा भाऊ. असतो त्याचा वाढदिवस आज. नाव आहे त्याचं दिग्विजय. दिग्विजयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत. तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स प्ले करतोय थोड्याच वेळात. एन्जॉय थोड्याच वेळात. इतिहासाबद्दल जरा गप्पा मारूयात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम.